Tennessee just sounds perfect. Whether that's live music, the crack of a campfire, or kids laughing on an adventure. To start planning your trip, visit tnvacation.com. Tennessee sounds perfect.
नमस्कार मंडळी. भारताची इंग्लंडमधील टेस्ट सिरीजची वारी मध्येच थांबली, परंतु काहीच दिवसांमध्ये आयपीएलची दिंडी मे महिन्यात मध्येच अडकली होती, ती पुन्हा सुरू होत आहे. आयपीएलच्या आधी आयपीएल उवाच ह्या आपल्या मालिकेत त्याचे अनुभव शेअर करण्यासाठी येत आहे कोलकाता नाईट रायडर्सचा दमदार फलंदाज राहुल त्रिपाठी. पाहूया एक झलक.
एक्सपेक्टेशन होती की यावेळेस मी खूप क्लोज आहे लाईक ऑक्शन मध्ये सिलेक्ट होणार. ऍक्च्युली सकाळपर्यंत माहीत नव्हतं की मी खेळणार आहे. सेकंड का थर्ड सेशन होतं ते मला खूप लक्षात आहे की मला धोनी भाई सोबत पेअर केलं होतं बॅटिंग करायला. आणि जसं मी खेळतोय लाईक प्रॅक्टिस मॅच मध्ये वगैरे खेळलो तसंच तेच रिपीट करायचंय.
नमस्कार, मी गौरव जोशी.
आणि मी अमोल कराडकर.
आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे सीसीबीके वर स्वागत.
मंडळी, गणपतीच प्राणप्रतिष्ठा व्हायच्या आधीच मालिकेचं विसर्जन झालं इंग्लंडमध्ये आणि हे जी सगळी अनसर्टन्टी आहे ती गेले जवळजवळ 2 वर्ष सगळं जग अनुभवत आहे. परंतु हा जो पचकावाडा दहीवडा झाला तो जेवढा तुमचा आमचा फॅन्सचा झाला तेवढा खरंच लेले साहेब तुमचा झाला का? तुम्ही तिथे गेलात, परत मँचेस्टरला आलात आणि पचकावाडा.
बरं वाटतंय ना हे बोलताना. ह्याला जळाऊ लाकडाच्या वखारी चांगलं सुखाने गेलो होतो इंग्लंडला टेस्ट कव्हर करायला, तर त्याला मरा पुणेरी भाषेत म्हणतात फणस लावलं, तसा अमोल कराडकरनी मला फणस लावलेला.
तुम्ही किती वेळ क्रिकेटर बरं जेवायला जाता हे करता? तुम्हाला सांगितलं होतं मास्क घालून जा.
हा ऐकत नाही. बघ ना, एक वेळ जेवायला गेलेलं चालतं पण बुक लॉन्चला जायला नाही पाहिजे हे लक्षात राहायला पाहिजे. आता
बुक लॉन्च कडे येऊ पण एकदम बेसिक मुद्द्याला हात घालतो की जे जवळजवळ आठवडाभर गेला समस्त क्रिकेट जगतात विशेषतः इंग्लंडमधील क्रिकेट जगतात जास्त चर्चा होत आहे. आणि गौरव तू आम्हाला ऑस्ट्रेलियन पर्स्पेक्टिव्ह सुद्धा दे की तिकडे काय चर्चा आहे की आयपीएल मुळे भारताने पळ काढला इंग्लंडमधून, या गोष्टीवर सुरंदर लेले तुमचं काय मत?
माझं मत असं आहे की खेळाडूंशी जे काही बोलणं झालं, एक दोन खेळाडूंची ओळख आहे त्यामुळे कदाचित ते मनानं बोलतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं आलं ते म्हणले की या गोष्टींना आम्ही कंटाळलो होतो, या सततच्या नाकात काडी घातली तर दुसरीकडनं बाहेर येईल वाटत होतं इतक्या वेळा. आणि योगेश परमारची केस हे तुम्ही म्हणताना काहीतरी ते लास्ट स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक वगैरे तशी अवस्था झाली, त्यामुळे ते म्हणले सतत हे प्रेशर घ्यायचं, मॅच चालू झाल्यानंतर काही झालं तर काय करणार हे ते, या सगळ्या गोष्टींना प्लेयर्स कंटाळले होते. आणि त्याच्यामुळे नाहीतर तू विचार कर की 2-1 आघाडी होती, 2 दिवस अगोदर मी प्रॅक्टिस कव्हर केली होती, लोकांचा अपबीट मूड बघितला होता आणि योगेश परमार बरोबर 4-5 प्लेयर जे दुखापतग्रस्त होते त्या सगळ्यांनी काम करताना त्याच्याबरोबर राहिले होते. हे सगळं प्रेशर घेऊन खेळणं हे प्लेयर म्हणले अशक्य झालं म्हणून आयपीएलमुळे जर का झालं असलं. आता दुसरं मी मुद्दा मांडतो की आयपीएलमुळे झालं असलं तर त्याच्यात चुकीचं काही नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, 100 टुर्नामेंट ऍडजस्ट करायला ईसीबी तयार नव्हतं, त्याच्यात त्यांची चूक नव्हती कारण त्यांच्या दृष्टीने ती मोठी टुर्नामेंट होती. आणि जर का या सगळ्या गोष्टींमधल्या गॅप्स या इतक्या कमी असल्या तर आयपीएल टुर्नामेंट आता परत पुढे मागे करणं शक्य आहे का? इम्पॉसिबल आहे, कारण त्याच्यानंतर क्रिकेट वर्ल्ड कप आहे, T20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळे हे काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यायला लागला. शेवटी प्रयत्न खूप केले गेले, मॅचच्या दिवशी मॅच रद्द होणं ही गोष्ट इतिहासात घडली आहे का? मला तरी कल्पना नाही. जी यावेळेला घडताना मी पाहिली, म्हणजे मी निघालो होतो ओल्ड ट्रॅफर्ड कडे, अक्षरशः मी निघालो होतो आणि मी स्टेशनवरनं परत आलो.
गौरव तू त्यांना मेसेज करायला हवा होतास, जसा तुला आणि मला भारतीय खेळाडूंचा रात्री उशिरा म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 गुरुवारी मला शेवटचा मेसेज आला की काही झालं तरी आम्ही खेळणार नाही. सुरंदर नेल्यांनी फोन चेक केला नाही किंवा गौरव जोशींनी त्यांना ऍज युजल कळवलं नाही. पण गौरव, ऑस्ट्रेलियात किती चाललंय हे? कारण काय शेवटी काय आयपीएल ही क्रिकेट जगताची, म्हणजे ते तुझं नाही माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना पंचिंग बॅग असं सगळं म्हणतो तेच आहे. ऑस्ट्रेलियात तेच चालू आहे.
नाही आणि कित्येक वर्ष अजूनही मला वाटतं आपण आहोत तोपर्यंत हे जळत कुठेतरी राहणारच की आयपीएल इंडियानी हा प्रॉडक्ट कसा घडवला जो गेले 40-50 वर्ष काय क्रिकेट सुरू होतपर्यंत राज्य नेहमी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचं होतं पण इंडियानी हे राज्य कसं त्यांच्याकडे आणलंय ह्याच्यावरनं कधीतरी हे चिडाचिड होणारच आणि हे कुठेतरी म्हणजे फिंगर पॉइंटिंग ते म्हणतो ते त्याच्याकडे येणारच. सुनंदन आता बोललाय ते बरोबर आहे. अमोल ह्याच्यावर एक म्हणजे तुला माहितीच आहे की आपण ते प्लेयर्सचे काय एक्सचेंज झाले होते एक मला सुंदर मेसेज पाठवला की आणि हे लक्षात आलं पाहिजे की जिथे टूर्नामेंट आहे किंवा तिथे खेळ चालू आहे तिथल्या गव्हर्नमेंटचे ते नियम असतात तेच पाळावे लागतात. म्हणजे थोडक्यात जर एक इंडियन प्लेयर जर पॉझिटिव्ह निघाला असता तर त्याला पुढले 10-14 दिवस इंग्लंडमध्ये राहायलाच लागलं असतं. ह्याला दुसरं काही नाही, बीसीसीआय नाही, ईसीबी नाही, काही करू शकत नाही. आणि त्याच्या पुढे जर ते तसे दुबईला गेले असते, युएईला गेले असते तर पुढे अजून 6-7 दिवस. म्हणजे जर एक प्लेअर पॉझिटिव्ह असतात तर ते म्हणाले अरे 21 दिवस आम्हाला परत क्वारंटीन करायला लागलं असतं. हे वर्स्ट केस सिनारिओ आहे पण असं घडू शकलं असतं हे महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या लॉजिकल फॅक्ट कोण बघतच नाहीये अमोल. आणि तू म्हणतो मी म्हणलं तसं की कुठेतरी हे फिंगर पॉइंटिंग आयपीएलला होणारच कारण शेवटी नेमकं मी पण असं थोडंसं नाकावर खास का आली तर मी काय सांगणार अरे आयपीएलमुळे हे असं इंडियात काय बाहेरच्या देशात सगळीकडे राहणारच.
बरोबर. पण मला फक्त याच्यात एकच मुद्दा ऍड करावा असं वाटतोय की हे जे सगळं चाललंय एका लेवलला एक सामान्य क्रिकेट फॅन म्हणतो यांना कसलं मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम. बरोबर. करोडो रुपये मिळतात तर यांना कसलं मेंटल हेल्थचं कारण देता अहो. हे लक्षात घ्या की तुम्ही आम्ही भारतामध्ये राहणारे विशेषतः सलग 6 महिने आपल्याला घराबाहेर पडता येत नव्हतं त्यावेळेस काय अवस्था झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात चान्स मिळाला की आपण खाली पाय मोकळे करायला तरी बाहेर पडतो आणि वेरॅज हे क्रिकेटर्स जेव्हा जवळजवळ 1.5 वर्ष या परिस्थितीत राहत आहेत आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या बेस्ट अबिलिटीचा परफॉर्म करायचंय थोडस अवघड आहे ना म्हणजे किंचित. त्याच्यामुळे हा विचार मी करत असताना एकीकडे जर तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन करता मानसिक स्वास्थ्याचं महत्व हवं असेल तर आपल्याच पडद्यामागील शेलेदार या मालिकेत मुग्धा भवऱ्यांबरोबरच्या मारलेल्या गप्पा आहेत त्या कोविड बद्दल नाही आहेत इन जनरल स्पोर्ट्स म्हणजे मेंटल हेल्थ इन स्पोर्ट या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत त्या जरूर ऐका. पण सुरंदर लेले मेंटल हेल्थ हा एक मुद्दा झाला. या मालिकेतनं आपण मालिकेतले प्लसेस आणि मायनसेस घेऊ पण त्याच्या आधी ही 5व्या टेस्टवर जे वेगळ्या पद्धतीने पाणी पडलं ते एका फॅनच्या पर्स्पेक्टिव्हनी किती डिसअपॉइंटिंग होत.
अशक्य. म्हणजे तुला सांगतो की भारताचे पाठीराखे इंग्लंडचे पाठीराखे कारण ही सेट झाली होती. एक अप्रतिम स्टेज मिळालेलं होतं की पहिली टेस्ट ड्रॉ झाली, दुसरी भारताने जिंकली, तिसरी लगेच इंग्लंडने जिंकली, चौथ्याला कमबॅक करून भारताने जिंकली. अशा सिच्युएशनमध्ये सगळे रिझल्ट जेव्हा आणि परत ओव्हलची टेस्ट ही एकतर्फी नाही झाली, 5व्या दिवस चालू होत असताना तिन्ही रिझल्ट शक्य आहे असं लोक म्हणत ग्राउंडकडे जात होते. 5 दिवस मैदान खचाखच भरलेलं होतं. इवन इथं सुद्धा मॅन्चेस्टरला सगळी तिकीटं विकली गेलेली होती. या सगळ्या गोष्टींचं लोक जे म्हणतात लोकांना काही टेस्ट क्रिकेटशी घेणं नाही अत्यंत चुकीचं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये प्रचंड रस खेळाडूंना सुद्धा आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा आहे. हे आपण त्या अर्थाने निराशा म्हणजे मी वर्णन करू शकत नाही कारण ओव्हल टेस्ट कव्हर केल्यानंतर असा आनंद मिळालेला होता चांगलं क्रिकेट बघायला मिळाल्याचा. कारण खूप वर्षानंतर अमोल आणि गौरव कमबॅक केलेली टेस्ट मॅच बघायला मिळाली. नाहीतर आजकाल काय बघायला मिळतं एक टीम रोल करते किंवा पहिल्या इनिंग मध्ये इतकी मागे पडलेली टीम दुसऱ्या इनिंग मध्ये बाहेर येऊ शकते ही गोष्ट आजकाल कमी बघायला मिळते. ती बघायला मिळाली आणि त्या सेटिंग वरती मी मॅन्चेस्टरला आलेलो होतो त्यामुळे निराशा नाही वर्णन नाही करू शकत मी.
अमोल मला आता त्याच्या पुढचं तुझ्याकडे यायचंय कारण अजून ही सिरीज काय म्हणायची 2-1 म्हणायची 2-2 म्हणायची हे प्रकरण कुठपर्यंत आहे. आयसीसीच्या हातात आहे, ईसीबीच्या आहे, बीसीसीआयच्या आहे, आयपीएल सुरू होणारच आहे पण त्याच्या आधी हे टेस्ट सिरीजचा काय अपडेट आहे तुझ्या कानावर काय बातमी आली जरा आम्हाला सांग ना.
आजच्या एपिसोडमध्ये आपण आयपीएलची चर्चा शेवटची करताना एकच फक्त सांगतो गौरव तुझ्या मुद्द्याकडे येताना की शेवटी आयपीएल कोणीच दुर्लक्ष करू शकत नाही. काही दिवसांमध्ये आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी आपल्या आयपीएल उभाच्या मालिकेत या आयपीएलमध्ये झळकणारा एक प्रॉमिनंट खेळाडू, नामवंत खेळाडू आपल्याशी मराठीत गप्पा मारायला येत आहे, त्याची झलक तुम्हाला बघायला मिळेलच. पण महत्वाच्या मुद्द्याकडे येताना सांगतो गौरव, एक अजूनही फॅन्सचा प्रश्न आहे की सिरीज संपली का. पहिला गोष्ट तरी हो, सिरीज संपली म्हणजे ही पाचवी मॅच होणारच नाही का. पाचवी मॅच होऊ शकेल पुढच्या वर्षी, पण ती एकमेव कसोटी सारखी होऊ शकेल. आठवते तुम्हाला वन्स अपॉन अ टाइम बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची पहिली टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया येऊन एकच मॅच खेळली होती भारतात. तसं भारत पुढच्या वर्षी जाऊन इंग्लंडमध्ये लिमिटेड ओव्हर सिरीज बरोबर एक टेस्ट मॅच खेळू शकेल असं आता आहे. मग जर मालिका संपली असेल तर जिंकलं कोण माहित नाही, कधी जिंकणार कधी कळणार. तर सर्वात जास्त आतापासून 45 दिवसात आपल्याला हा निर्णय येणं अपेक्षित आहे. आत्ता काय झालंय सांगतो फक्त तुम्हाला की मालिका इंग्लंडच्या म्हणण्यानुसार भारताने टेस्ट मॅच सोडायला हवी, त्याच्यामुळे मालिका 2-2 होईल. भारताच्या म्हणण्यानुसार टेस्ट मॅच कॅन्सल करा म्हणजे निर्णयच होणार नाही, चारच मॅचेसची सिरीज होईल, त्याच्यामुळे मालिकेचा निकाल 2-1 भारताच्या बाजूनी लागेल. ह्या डिस्प्युट साठी इंग्लंड क्रिकेट बोर्डनी ऑलरेडी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला पत्र लिहिलेलं आहे. त्याची प्रोसिजर काय आहे की 45 दिवसात मध्यस्थी करून आयसीसीनी दोन बाजूंना समोरासमोर बसवून ज्ञाना मिटवून म्हणायचं या बाजूनी नाही तर त्या बाजूनी. ओके, ते जर नाही झालं तर आयसीसी डिस्प्युट रेझोल्युशन कमिटी नेमणार. ओके, आणि मग म्हणजे आतापासून साधारण 1.5 ते 2 महिन्यात मॅक्सिमम आपल्याला खरंच कळेल की मालिकेचा निकाल काय. पटोडी ट्रॉफी नक्की कोणीतरी जिंकली का, दोघांनी जिंकली, एकाने जिंकली का, फुसका बार निघाला, हे आपल्याला कळेल. आणि ही गोष्ट टिपिकल क्रिकेट सारखी आहे ना सुनंदन, की साधे नियम न बनवता जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड, पण ही कॉम्प्लिकेशन पहिल्यांदाच उद्भवते, त्यामुळे एका लेवलला आपण सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनला थोडासा लिवे द्यायला पाहिजे. बरोबर,
हो रे हो अमोल, कारण न भूतो न भविष्यती अशी ही सिच्युएशन आहे की मॅच चालू होण्याच्या दिवशी मॅच रद्द करायला लागते अक्षरशः 2 तास अगोदर, आणि आयसीसीला ही गोष्ट सुद्धा विचारांमध्ये घेऊन मग निर्णय घ्यायला लागेल की आत्ता तुम्ही जो निर्णय घेणार तशी सिच्युएशन परत येऊ शकते. हे लक्षात घेतलं पाहिजे की अचानक मॅचच्या दरम्यान जर का हे झालं, काय झालं, कसं झालं, तर तुम्ही काय करणार याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आणि काय म्हणतात, ईसीबीनी कितीही जरी हे केलं तरी ते कांगावा करू शकत नाहीत, कारण बीसीसीआयशी पंगा घेऊ शकत नाहीत. म्हणजे मी माज म्हणून म्हणत नाहीये, परंतु मी आधीच्या माझ्या ब्रॉडकास्टमध्ये मी म्हटलं होतं की आपल्याला प्रेम म्हणून बोलवतात का 5 टेस्टची सिरीज खेळायला, अजिबात नाही, तिजोरी भरायलाच बोलवतात. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना त्याचं महत्व बरोबर कळतं, त्यामुळे ही टेस्ट. म्हणून आयसीसीला सुद्धा हे इतकं सोपं नाहीये की अरे 2-2 4 असं हे गणित सोडवता येणार नाहीये, पूर्ण विचारांती घ्यायला लागेल आणि योग्य निर्णय घेतील. कारण असं आहे की ही एकदाच घडणारी सिच्युएशन नाहीये, ही परत भविष्यात होऊ शकते.
आणि दुसरं एक ह्याच्यावर अमोल, की आपल्याला मागच्या वर्षी आठवत आहे 2020 साली जेव्हा विम्बल्डन झालं नव्हतं तेव्हा विम्बल्डननी कोविडसाठी इन्शुरन्स घेतलेला, त्यामुळे त्यांचं जे सगळा लॉस झालेला तो इन्शुरन्स कंपनीने दिलेला. ह्यावेळी ईसीबीचा कुठला तरी इन्शुरन्स नाहीये असं म्हणतायत, बरोबर. आणि ही जर पाचवी टेस्ट मॅच जर आयसीसीच्या निकालाने अशी लागली की बरोबर आहे फॉरफिट केली आहे इंडियानी, तर त्यामुळे त्यांना थोडस ते रिटर्न्स मिळू शकतील, बरोबर आहे. आणि म्हणूनच त्याच्यावर पण थोडस नुसतं म्हणजे 2-1 आणि 2-1 पासून नाहीये, पण हे टेस्ट मॅचचं स्टेटस काय होतंय ह्याच्यावर एक 40 बिलियन पाऊंडचा पण निकाल लागेल.
येस, बरोबर. कमीत कमी 300 कोटी रुपये एका टेस्ट मॅचवर अडकलेले आहेत इंग्लंड क्रिकेटचे. आणि त्याच्यामुळे तू म्हणलास असं गौरव, साधी गोष्ट आहे, त्यांचा जो आत्ता इन्शुरन्स जो काय आहे तो असा आहे की त्याच्यात कोविड कारण ही त्याच्यात इन्क्लुडेड नाहीयेत. त्याच्यामुळे कोविड पेक्षा मेंटल हेल्थमुळे भारत खेळू शकला नाही. ओके, किंवा कोविडच्या भीतीने जसं इंग्लंड क्रिकेट बोर्डने ते जे अमेंड केलं स्टेटमेंट त्याच्यात लिहिलं, त्याच्यामुळे कोविडची भीती आणि मेंटल हेल्थ हे कोविडचं कारण नाही असा दावा ते इन्शुरन्स कंपनीला पाठवलेले. आता इन्शुरन्स कंपनीने टेस्ट मॅचचा रिझल्ट काय हे जर सामान्य फॅन्सना वाटत असेल तर मित्र हो, शेवटी काय क्रिकेट हे गेल्या 40 वर्षात एवढं वाढलंय की क्रिकेट हा खेळ राहिलेला नाहीये, क्रिकेट हा पैशाचा खेळ झालाय. म्हणजे आमच्या काळात बरं होतं असं लेले सर आणि त्यांचे कंटेम्पररीज कधी कधी म्हणतात, तर अहो नाही, काळानुसार बदलायचंय. क्रिकेट ही सर्वात मोठी इंडस्ट्री आहे भारतातल्या काही मोठ्या इंडस्ट्रीज पैकी एक आहे, त्याच्यामुळे जगभरात शेवटी पैसे नाही आले तर क्रिकेट नाही दिसणार तुम्हाला टॉप क्वालिटीचं. त्याच्यामुळे पैशाचा विचार हा करावाच लागणार आणि त्याच्यासाठी आता सगळ्या बाजू झटतात. भारतीय बोर्डाने काय ऑफर केलंय माहितीये एसीबीला, की आत्ता असं होतं की 2022 साली भारत 3 वन डे आणि 3 T20 खेळणार आहे जाऊन इंग्लंडमध्ये. ते भारत काय म्हणलंय त्यांना की तुम्हाला जर तुमचं शेड्यूल ऍडजस्ट करता आलं, कारण भारत आणि इंग्लंड, भारताचा सख्खा मित्र क्रिकेट फ्रॅटर्निटीमध्ये इंग्लंड उरलाय, आता ऑस्ट्रेलिया आहे पण तो थोडासा सावध आहे गौरव जोशीमुळे. त्याच्यामुळे आत्ता असं झालंय की भारताने सांगितलं की आम्ही एक टेस्ट तर खेळूच, प्लस 3 च्या ऐवजी 5 T20 खेळू आणि 3 ODI खेळू जर तुम्हाला तुमचं शेड्यूल ऍडजस्ट करता आलं तर. कारण काय, 2022 च्या IPL नंतर अख्खा जून महिना, हो पुन्हा एकदा सांगतो, अख्खा जून महिना भारताला क्रिकेटच नाहीये. त्याच्यामुळे तिथे भारत ऍडजस्ट करू शकेल असं ते म्हणतायत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आणि लेले सर, तुम्ही इंग्लंडमध्ये परत कधी जाणार हे आम्हाला सांगा.
इंग्लंडहून परत कधी जाणार का, इंग्लंडला परत कधी जाणार,
पुढच्या वर्षी परत कधी जाणार ना, आता प्लॅनिंग तुमचं सुरू झालं.
सतत जाणार काय, मला कामासाठी जायला लागतं काय, एका जागी बसून असं ठाणे किंवा सिडनीच्या छान घरात बसून मला नाही पैसे मिळत, मला दर दर भटकावं लागतं, त्यामुळे माझी त्याच्यावर चेष्टा करू नका.
नशीब असून लोकांनी तुमच्याकडे बोटं दाखवली नाहीये ती IPL नाही, सुनंदन लेल्यांमुळे ही सिरीज आणि पाचवी टेस्ट खेळली गेली नाही, त्याचा तुम्ही बहुतेक अजून वाट बघायला, कोणतरी बोटं दाखवेलच.
येस, तर लेले सर तुम्हाला तुमच्या इंग्लंड मधील उर्वरित सुट्टीसाठी शुभेच्छा. पण तुमच्या सुट्टीमध्ये आमची खात्री आहे की एकीकडे IPL मध्ये काय होत आहे, IPL ची तयारी कशी चालली आहे, याच्याकडे आपण तिघही जण लक्ष ठेवून असू. आणि त्याच्यामुळे जसे तुम्ही गेले काही आठवडे आपल्या बरोबर साप्ताहिक CCBK मध्ये आलात, तसेच IPL साठी सुद्धा साप्ताहिक IPL मध्ये तुम्ही असेच आमच्या बरोबर गप्पा मारायला याल, तुमचा विशेष विश्लेषण आपल्या समोर सादर कराल, ही आमची माफक अपेक्षा.
जरूर जरूर, मी ऑलवेज तुमच्या सोबत आहे. कारण आता हे काय म्हणतात त्याला, क्रिकेटला दोन बॅट्समन असतात, आता एक रनर पण आलाय असं आपण समजूया. बॅटिंग तुम्ही करा, मी रनिंग करतो.
ठीक आहे गौरव जोशी, 3 वेगवेगळ्या टाइम झोन्स मधून आपण अशाच गप्पा पुढे मारत राहू पुढचं IPL येईपर्यंत. आणि मित्र हो, IPLचं पूर्वावलोकन म्हणजे IPL मध्ये उरलेल्या IPL मध्ये काय होणार याच्या आधी, जसं म्हणलं तसं की एक नामवंत IPL खेळाडू तुमच्याशी गप्पा मारायला लवकरच येत आहे, त्याची वाट बघा. बाकी सर्व एपिसोड सुद्धा एन्जॉय करा आणि IPLच्या पुढच्या भागापर्यंत वाट बघत राहा, ऐकत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.